आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बुद्ध पौर्णिमेचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. नागपूरच्या दीक्षाभूमीवर 3 दिवसीय बुद्ध महोत्सवाला सुरुवात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आज बुद्ध पौर्णिमेला 89 मचानांवरून प्राणी गणना केली जाणार. नागपूर महानगरपालिकेतर्फे आतापर्यंत 59% नद्यांची स्वच्छता झाली. उर्वरित कामे 15 जूनपर्यंत करण्याचे मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांचे निर्देश. आणि 44° तापमानासह अकोला सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात सर्वात उष्ण. आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहणार. बुद्ध पौर्णिमा आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल रमेश बैस यांनी यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांची अहिंसा, शांती आणि करुणेची शिकवण पूर्वीइतकीच आजही प्रासंगिक असल्याचं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्तानं डॉ आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं दीक्षाभूमीवरील तथागत बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर दीक्षाभूमीवरील पवित्र स्तूपात डॉ आंबेडकर यांच्या अस्थीला पुष्प अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली. याप्रसंगी डॉ आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ राजेंद्र गवई, डॉ चंद्रशेखर मेश्राम, डॉ कमलताई गवई, विलास गजघाटे, डॉ प्रदीप आगलावे, भंते नाग दीपांकर, डॉ डीजी दाभाडे हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ राजेंद्र गवई म्हणाले की बुद्धाचा विचार हा कालातीत आहे. आज सुद्धा बुद्ध यांच्या विचारांची जगाला आवश्यकता आहे. दरम्यान नागपूर इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी हिल्स उणखाना यांच्या संयुक्त विद्यमानं दीक्षाभूमीवर आयोजित 3 दिवसीय बुद्ध महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. यात 100 बालकांना श्रामणेर दीक्षा देण्यात आली अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरे ससाई यांनी दिली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बुद्धिस्ट स्टडीज सेंटरमध्ये भगवान गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुलसचिव मंगेश वरखेडे यांनी भगवान गौतम बुद्ध आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पार्पण केलं. यावेळी उपस्थितांनी बुद्धवंदना म्हटली. याशिवाय नागपुरात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. जिल्ह्यातलं तथागत विहार गारडगाव इथं सकाळी 8 वाजता धम्मवंदना पार पडली. यावेळी विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध अनुयायांनी आदरांजली वाहिली. गडचिरोलीत आज विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं गडचिरोलीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यवतमाळच्या रायगाव तालुक्यातील जागजई इथं बुद्ध पौर्णिमानिमित्त गोंडवाना समाजातील देव आंघोळ आणि देवदर्शन करण्यासाठी आदिवासी समाज बांधवांची जत्रा फुलली आहे. या ठिकाणाला आदिवासींची पंढरी म्हणून ओळखल्या जात असून इथं शेकडो वर्षांपासून आंघोळीची परंपरा आहे. वर्धा नदी पात्रात ही देव आंघोळ घातली जाते. या ठिकाणी काळाचौरव, पांढराचौरव, राव, माणकोबाई या देवांना भक्तगण आंघोळीसाठी आणतात. वाजत गाजत हजारो आदिवासी समुदाय इथं आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवितात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आज बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख प्रकाशात 89 मचानांवरून प्राणी गणना केली जाणार आहे. निसर्ग अनुभव या नावानं दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. एका मचानावर 2 निसर्गप्रेमींना 4,500 रुपये शुल्क आकारून रात्रभर मुकामाची संधी दिली जाते. निसर्ग अनुभवासाठी निसर्गप्रेमींकडून या सर्व मचानांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. यावर्षी प्रथमच कोअर झोन वगळता बफर क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव आणि शिवणी या 6 परिक्षेत्रातील मचाणांवर प्राणीगणना अर्थात निसर्ग अनुभव हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दरम्यान राज्यातील वनवृत्तातही अशाच प्रकारचे आयोजन करण्यात आलं आहे. डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवरून सांगितलं. 8 जण या घटनेत अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाली आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आले आहेत. जखमींच्या प्रकृतीस लवकर सुधारणा व्हावी अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. दरम्यान या दुर्घटनेत आतापर्यंत 6 कामगारांचा मृत्यू झाला असून 5 महिलांसह 38 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. पावसाळ्यापूर्वी शहरातील नदी आणि नाले सफाईचे काम पूर्ण व्हावे यादृष्टीने या कार्याला गती देण्यात आली आहे. नागपूर शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तीनही प्रमुख नद्यांची आतापर्यंत 59% स्वच्छता झाली आहे. उर्वरित कामे 15 जूनपर्यंत करण्याचे नियोजन मनपातर्फे करण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे नदीच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये आणि सुरळीतपणे पाणी वाहून जावं यादृष्टीनं निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तीनही नद्यांच्या स्वच्छतेचं कार्य प्रगतीपथावर असून फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तीनही नद्यांच्या सफाई अभियानानं गती पकडली आहे. नागपूर शहरात 227 नाले असून यापैकी 153 नाल्यांची सफाई मनुष्यबळाद्वारे तर 74 नाल्यांची सफाई मशीनद्वारे केली जाते. आतापर्यंत 170 पेक्षा जास्त नाल्यांची सफाई पूर्ण झालेली असून उर्वरित नाल्यांची सफाई लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी दिलेत. नागपूरकडून बालाघाटकडे तांदूळ भरून जात असलेल्या ट्रकला बालाघाट वरून भंडाराकडे विरुद्ध दिशेनं येत असलेल्या पिकअप वाहनानं समोरासमोर धडक दिल्याची दुर्घटना आज भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाकी इथं घडली. यात ट्रकचालक गंभीररित्या जखमी झाला आहे. निवृत्ती वेतनधारकांना कोषागारामार्फत निवृत्तीविषयक लाभ प्रदान करताना प्रदानाबाबत किंवा वसुलीबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात नाही आणि ऑनलाईन व्यवहाराविषयी सूचित करण्यात येत नसून असे दूरध्वनी संदेश घेऊ नये असं आवाहन नागपूर जिल्ह्याचे अप्पर कोषागार अधिकारी सतीश गोसावी यांनी केलं आहे. जिल्हा कोषागाराच्या अधीनस्थ सर्व निवृत्ती वेतनधारक कुटुंबीय निवृत्ती वेतनधारकांना कोषागारामार्फत निवृत्ती वेतन, सुधारित निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन तसंच निवृत्ती वेतन विषयक इतर लाभ प्रदान वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केलं जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरुपात पत्रव्यवहार केला जातो असं प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आलं आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांना प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त येत्या रविवारी 26 मे रोजी विविध संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार केला जाणार आहे. झाशी राणी चौकातील विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या मजल्यावरील अमेय दालनात सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विसा संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहणार आहेत. याप्रसंगी सक्षम समीक्षा या त्रैमासिकानं काढलेल्या डॉ रवींद्र शोभणे साहित्य विशेषांकाचं प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते केलं जाणार आहे. मुंबईत घाटकोपर इथं महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी परवाना विभाग तसंच अतिक्रमण विभागाला सतर्क होऊन अनधिकृत होर्डिंग विरोधी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित विभागानं अनधिकृत होर्डिंग विरोधात धडक कारवाई करत आतापर्यंत मुंबईतल्या 34 होर्डिंग्सवर निष्कासनाची कारवाई केली आहे. पश्चिम बंगाल सरकारनं 2010 नंतर जारी केलेली इतर मागासवर्ग ओबीसींची सर्व प्रमाणपत्र कोलकाता उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहेत. ओबीसी प्रमाणपत्र जारी करण्याच्या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं 2010 नंतर तयार करण्यात आलेल्या ओबीसी सूचीला बेकायदेशीर ठरवलं. न्यायालयानं पश्चिम बंगाल मागासवर्ग आयोगाला पश्चिम बंगाल मागासवर्ग आयोग अधिनियम 1993 आधारे ओबीसीची नवीन यादी तयार करण्याचे निर्देशही दिले आहेत. येत्या 2 दिवसात राज्यातल्या सर्व विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट कायम असून विदर्भात गेल्या 24 तासात अकोला इथं 44.8° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल अमरावती आणि ब्रह्मपुरी इथं 43° अंशाच्या घरात तापमान होतं तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि ब्रह्मपुरी इथं तापमान 42° अंशाच्या वरती आहे. नागपुरात आज 41.2° सेल्सिअस तापमान असून वाशिम आणि गोंदिया इथं तापमान 40° अंशाच्या आसपास आहे. दरम्यान वर्धा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा इथं आज पावसाचा येलो अलर्ट तर उद्या बुलढाणा वगळता संपूर्ण विदर्भात पावसाचा वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. बातम्या बुद्ध पौर्णिमेचा सण सर्वत्र उत्साह साजरा. नागपूरच्या दीक्षाभूमीवर 3 दिवसीय बुद्ध महोत्सवाला सुरुवात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आज बुद्ध पौर्णिमेला 89 मचाणांवरून प्राणीगणना केली जाणार. नागपूर महानगरपालिकेतर्फे आतापर्यंत 60% नद्यांची स्वच्छता झाली. उर्वरित कामे 15 जूनपर्यंत करण्याचे मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांचे निर्देश आणि 44° अंश तापमानासह अकोला सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात सर्वात उष्ण. आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.